आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एकाच टप्प्यासाठी आणि झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात। नांदेड लोकसभा पोटनिवडणूक तसंच 4 राज्यातील 15 विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान। ब्राझीलमध्ये रियो दी जानेरो इथं G20 परिषदेचा काल समारोप। पंतप्रधान आजपासून 3 दिवसांच्या गयाना दौऱ्यावर रवाना। आणि 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला अर्थात इफ्फीला आजपासून गोव्यात सुरुवात। आता सविस्तर बातम्या। महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी आणि झारखंडमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील 38 जागांसाठी नुकतीच सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून राज्यातील 9,70,00,000 अधिक मतदार आज आपले लोकप्रतिनिधी निवडणार आहेत। राज्यात 4,69,00,000 अधिक महिला मतदार आहेत। रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे, तर सुमारे 6,50,000 दिव्यांग मतदार आहेत। राज्यभरात मतदानासाठी 1,427 मतदान केंद्र उभारण्यात आली असून सर्वाधिक सुमारे 8,500 मतदान केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये आहेत, तर सर्वात कमी 1,250 मतदान केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत। गडचिरोली जिल्ह्यातही 1,000 कमी मतदान केंद्र आहेत। राज्यातल्या 288 मतदारसंघांमध्ये एकंदर 4,136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। यामध्ये 363 महिला उमेदवारांचा समावेश आहे। विविध 158 पक्षांनी 2,050 उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे, तर उर्वरित 2,086 अपक्ष उमेदवार आहेत। सर्वाधिक 237 उमेदवार बहुजन समाज पार्टीनं उभे केले असून वंचित बहुजन आघाडीचे 200 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। भाजपनं 149, मनसेनं 125, काँग्रेसनं 101 उमेदवारांना निवडणुकीत उतरवलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 95, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून 86, शिवसेनेकडून 81 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून 59 उमेदवार निवडणूक लढवत आहेत। राष्ट्रीय समाज पक्षाचे 93, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे 32, प्रहार जनशक्तीचे 38, माकपचे 3, एमआयएमचे 17, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे 4, जनसुराज्य शक्तीचे 6, शेकापचे 18, समाजवादी पार्टीचे 9 आणि भाकपाचे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी देखील आज मतदान होत असून या पोटनिवडणुकीसाठी 19 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी देखील आज मतदान होत असून या टप्प्यात 12 जिल्ह्यांमधल्या 38 मतदारसंघांचा समावेश आहे। नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या काही संवेदनशील मतदारसंघात दुपारी 4 वाजेपर्यंतच मतदान सुरू राहणार आहे। केंद्रीय निमलष्करी दलाच्या 600 तुकड्या संवेदनशील भागामध्ये तैनात करण्यात आल्या आहेत। झारखंडचे मुख्य निवडणूक अधिकारी के रविकुमार यांनी नागरिकांना निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन केलं आहे। झारखंडमध्ये निवडणुकीच्या या दुसऱ्या टप्प्यात विविध पक्षांचे 528 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, सभापती रवींद्रनाथ महातो, भाजप प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी आदी नेत्यांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे। तसंच पंजाब, उत्तर प्रदेश, केरळ आणि उत्तराखंड या 4 राज्यातल्या 15 विधानसभा जागांसाठीही आज पोटनिवडणूक होत आहे। या सर्व ठिकाणी शनिवारी 23 तारखेलाच मतमोजणी होणार आहे। ब्राझीलची राजधानी रियो दी जानेरो इथं सुरू असलेल्या G20 परिषदेचा काल समारोप झाला। कालच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाश्वत विकास आणि ऊर्जा संक्रमण या विषयावरील प्रथम सत्राला संबोधित केलं। गेल्या वर्षी नवी दिल्लीत झालेल्या G20 शिखर परिषदेदरम्यान समूहानं अक्षय ऊर्जा क्षमता तिप्पट करण्याचा आणि 2030 पर्यंत ऊर्जा कार्यक्षमतेचा दर दुप्पट करण्याचा संकल्प केला होता, असं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात नमूद केलं। शाश्वत विकासाच्या प्रयत्नांना प्राधान्यक्रम देत त्यांना पुढे नेण्याच्या ब्राझीलच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं। आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी भारतानं कोणती पावलं उचलली आहेत याची सविस्तर माहिती दिली. दरम्यान काल परिषदेची सांगता झाल्यावर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याकडे पुढील परिषदेचं अध्यक्षपद सोपवलं. G20 परिषदेसाठीचा ब्राझील दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3 दिवसांच्या गयाना दौऱ्यावर रवाना झाले असून नुकतेच गयानाची राजधानी जॉर्जटाऊन इथं ते पोहोचले आहेत. 1968 नंतर भारतीय पंतप्रधानांची गयाना देशाला ही पहिलीच भेट आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी गयानाचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद इरफान अली यांची जॉर्जटाऊन इथं भेट घेतील. दौऱ्यादरम्यान पंतप्रधान दुसऱ्या करिकॉम इंडिया शिखर परिषदेत देखील सहभागी होतील आणि या परिषदेच्या सदस्य देशांशी भारताची असलेली दीर्घकालीन मैत्री आणखी वृद्धिंगत करण्याबाबत सदस्य देशांच्या नेत्यांची भेट घेतील. उद्या म्हणजे गुरुवारी पंतप्रधान मोदी गयानाच्या संसदेला संबोधित करणार असून ते भारतीय समुदायाची भेट घेऊन त्यांनाही मार्गदर्शन करणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला येत्या 25 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. हे अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत चालेल. त्यापूर्वी 24 तारखेला सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अधिवेशन काळात लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्वपक्षीय सदस्यांनी सहकार्य करावं असं आवाहन सरकारतर्फे या बैठकीत करण्यात येणार आहे अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं रोजगार केंद्रित अभ्यासक्रम राबवणारं गतिशक्ती विद्यापीठ जगात सर्वोत्तम विद्यापीठ ठरेल असा विश्वास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला. नवी दिल्लीत या विद्यापीठाच्या कार्यकारिणीची पहिली बैठक काल अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. या विद्यापीठामार्फत उद्योग आणि रोजगार केंद्रित रेल्वे विमान जहाज वाहतूक महामार्ग आणि संरक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत. रेल्वेमध्ये भरती होणाऱ्या नवनियुक्त अधिकाऱ्यांना या विद्यापीठात प्रशिक्षण दिलं जाणार असून एमबीएची पदवी दिली जाणार आहे. तसंच बोगदा आणि पूल निर्मितीसाठीचा अभियांत्रिकी अभ्यासक्रम सागरी पायाभूत सुविधा विकास आणि रस्ते विकास अभियांत्रिकी अभ्यासक्रम तसंच विमान उड्डाण संचालन यासंदर्भात नवीन अभ्यासक्रम देखील या विद्यापीठामार्फत राबवण्यात येणार आहेत. रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी या महिन्याच्या शेवटी देशभरातील महत्वाच्या 370 रेल्वे गाड्यांना सामान्य श्रेणीचे 1000 नवीन डबे जोडण्यात येणार आहेत. भारतीय रेल्वे मंडळाच्या माहिती आणि प्रसिद्धी विभागाचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप कुमार यांनी काल नवी दिल्लीत माध्यम प्रतिनिधींना ही माहिती दिली. 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला अर्थात इफ्फीला आजपासून गोव्यात सुरुवात होत आहे. हा महोत्सव 28 नोव्हेंबरपर्यंत चालेल. या महोत्सवात 81 देशांचे 180 चित्रपट दाखवले जाणार असून महोत्सवस्थळापासून चित्रपट प्रेक्षागृहापर्यंत जाण्यासाठी निःशुल्क सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी काल प्रसारमाध्यमांना दिली. बिहारमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत काल भारतानं जपानचा 2-0 असा पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. दुसऱ्या गटातील सामन्यात चीननं मलेशियावर 3-0 अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता अंतिम फेरीत भारताचा सामना आज चीनशी होणार आहे. हवामान. देशाच्या वायव्येकडील भागात पुढील 5 दिवस दाट ते घनदाट धुकं राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. तर तामिळनाडू पुद्दुचेरी आणि कराईकल भागात आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एकाच टप्प्यासाठी आणि झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात. नांदेड लोकसभा पोटनिवडणूक तसंच 4 राज्यातील 15 विधानसभेच्या जागांसाठीही आज मतदान. ब्राझीलमध्ये रियो दी जानेरो इथं G20 परिषदेचा काल समारोप. पंतप्रधान आजपासून 3 दिवसांच्या गयाना दौऱ्यावर आणि 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला अर्थात इफ्फीला आजपासून गोव्यामध्ये सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.